आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी, तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम हा देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं, तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशभरात लाखो महिला विविध व्यवसाय करतात, मात्र भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
जब एक महिला का कारोबार बढ़ता है तो उसके साथ पूरे परिवार का भविष्य आगे बढ़ता है. बच्चों की एजुकेशन बेहतर होती है, घर की जरूरतें पूरी होती है और महिला के भीतर आत्मविश्वास और मजबूत होता है. यही तो है महिला सशक्तिकरण का एक जीवंत रूप.
आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाविषयी त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेचं महत्वही श्रोत्यांना सांगितलं. जेव्हा लोक एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा स्वच्छतेसोबतच त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले. आपली गावं, शहरं, नद्या आणि तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं असं प्रतिपादन त्यांनी केलं. निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला. वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले. आगामी सण उत्सवांचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं. भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी विशेष संवाद साधला. ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी तसंच त्यात सर्वसामान्यांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरु केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या याच अभिनव प्रयत्नांबद्दल समजून घेतलं. प्रधानमंत्र्यांनी मन की बात मध्ये केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
जब मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसने अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा। उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है।
भारत आणि उझबेकिस्ताननं परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताश्कंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत हा निर्णय झाला। 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं। उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी झाली, तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमतीही व्यक्त केली गेली। विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला। दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। किर्गिझस्तानमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेतही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। जरांगे यांनी आंतरवली सराठी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवली सराठी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल। तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं। जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवली सराठी इथं जमले आहेत। दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू, सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं।
ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली।
भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योग अभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं। लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठं, उपकरणं, वस्त्र आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात असं ते यावेळी म्हणाले। नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षित राज्यात परतले। या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2500 जण अद्याप बेपत्ता आहेत। गेल्या 2 दिवसात जवळपास 600 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती। सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.